आकाशवाणी सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीच्या मतदानाला सुरुवात। देशभरातील 102 मतदारसंघात 1625 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। महाराष्ट्रात नागपूर, रामटेक, भंडारा गोंदिया, गडचिरोली, चिमूर आणि चंद्रपूरमध्ये आज मतदान। सर्व मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन। स्वदेशी तंत्रज्ञानाच्या क्रूज क्षेपणास्त्राची डीआरडीओकडून यशस्वी चाचणी आणि आंतरराष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या युकी भांबरीची फ्रेंच जोडीदारासह उपांत्य फेरीत आगेकूच। आता सविस्तर बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी 7 वाजता सुरुवात झाली। 17 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशातील 102 मतदारसंघात 1625 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह, लक्षद्वीप, पुदुचेरी, उत्तराखंड आणि तामिळनाडूतील सर्व मतदारसंघात आज पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे। याबरोबरच राजस्थानमधील 12, उत्तर प्रदेशातील 8, मध्य प्रदेशातील 6, आसाम आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी 5, बिहार 4, पश्चिम बंगालमधील 3, मणिपूर 2, छत्तीसगड, त्रिपुरा आणि जम्मूमधील 1 जागेसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे। अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभेसाठीही आज एकाच टप्प्यात मतदान होत आहे। महाराष्ट्रातील नागपूर, रामटेक, भंडारा गोंदिया, गडचिरोली, चिमूर आणि चंद्रपूर या 5 मतदारसंघात आज मतदान होत आहे। राज्यातल्या या 5 लोकसभा मतदारसंघात एकंदर 97 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून एकंदर 10652 मतदान केंद्र उभारली असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगानं दिली आहे। या पहिल्या टप्प्यात राज्यात नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार, प्रतिभा धानोरकर, राजू पारवे, श्यामकुमार बर्वे, सुनील मेंढे, प्रशांत पडोळे, अशोक नेते, नामदेव किरसान या प्रमुख नेत्यांसह अनेक उमेदवारांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होणार आहे। याबरोबरच पहिल्या टप्प्यात देशातील अन्य प्रमुख उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, किरेन रिजिजू, काँग्रेस नेते गौरव गोगोई, कार्ती चिदंबरम तसंच द्रमुकचे दयानिधी मारन हे प्रमुख नेते रिंगणात आहेत। तेलंगणच्या माजी राज्यपाल तिमिलिसाई सुंदर राजन तामिळनाडूतून, डीएमके नेते दयानिधी मारन, तामिळनाडू भाजपचे प्रमुख के अन्नामलाई तर जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील उधमपूरमधून केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे देखील निवडणूक रिंगणात आहेत। या सर्व ठिकाणी मतदान यंत्रणा सज्ज झाली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे। मतदारांसाठी पाणी, स्वच्छतागृहांसारख्या सुविधा पुरवण्यात आल्या आहेत। मतदान आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना नेण्यासाठी 41 हेलिकॉप्टर्स, 84 विशेष गाड्या आणि 1 लाख वाहनं तैनात करण्यात आली आहेत। मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी विविध लोकसभा मतदारसंघात 361 निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत। दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या 3रा टप्प्यातले उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपणार आहे। काल अनेक उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले। महाराष्ट्रातील बहुचर्चित बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार तसंच महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी काल अर्ज भरले। पुण्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि शिरूरचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांनीही शक्तीप्रदर्शन करत काल आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी भाजपानं नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे। नारायण राणे आज रत्नागिरी इथं आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। लोकशाहीचा उत्सव समजला जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला आज सुरुवात झाली। त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे। भारत केवळ सर्वात मोठी लोकशाही नसून लोकशाहीची जननी आहे। आपल्या देशाचं भवितव्य घडवण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग महत्वाचा आहे। म्हणूनच सर्वांनी आणि प्रामुख्यानं नवमतदारांनी लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करावं असं आवाहन राष्ट्रपती मुर्मू यांनी केलं आहे। देशातील नागरिकांनी लोकशाहीसाठी आपली जबाबदारी ओळखावी। निवडणूक आणि याद्वारे होणारी उमेदवारांची निवड ही तुमची आहे। त्यासाठी मतदानाचा हक्क बजावणं आवश्यक आहे असं आवाहन मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आकाशवाणीशी बोलताना सर्व मतदारांना केलं आहे. आपल्या कुटुंबासाठी, मुलांसाठी, गावांसाठी, शहरांसाठी आणि देशासाठी ही जबाबदारी ओळखावी आणि मतदान करावं असंही ते म्हणाले. मतदान केंद्रांवर पुरवल्या जात असलेल्या सुविधांचाही त्यांनी यावेळी बोलताना उल्लेख केला. लोकशाहीच्या उत्सवात देशातील युवकांनी मोठ्या संख्येनं मतदान करून नवीन विक्रम प्रस्थापित करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरील संदेशात केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठीची अधिसूचना काल जारी झाली. या टप्प्यात महाराष्ट्रातील पुणे, शिरूर, मावळ तसंच नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या 11 मतदारसंघात 13 मे रोजी मतदान होणार आहे. 25 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार असून 26 एप्रिलला अर्जांची छाननी होईल. 29 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येतील. चौथ्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास कालपासून सुरुवात झाली. देशात पहिल्या टप्प्यातील मतदानाला प्रारंभ होत असतानाच अन्य टप्प्यांसाठी निवडणूक प्रचार सुरू आहे. पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रातील वर्धा मतदारसंघातील तळेगाव या गावात प्रचारसभेला संबोधित करणार आहेत. विद्यमान खासदार रामदास तडस तिसऱ्यांदा महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अमर काळे पहिल्यांदाच वर्धा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. बहुजन समाज पार्टीकडून डॉ मोहन राईकवार या भागातून उमेदवार आहेत. वर्ध्यासह पश्चिम विदर्भात अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा आणि अकोला या मतदारसंघात येत्या 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात DRDO काल ओडिशाच्या किनारपट्टीवरील चांदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी केंद्रात स्वदेशी तंत्रज्ञानाच्या क्रूज या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. संपूर्णपणे भारतीय तंत्रज्ञान असलेल्या या तंत्रज्ञानामुळे भारताची संरक्षण सिद्धता पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यशस्वी उड्डाण चाचणीबद्दल DRDOचं अभिनंदन केलं आहे. पॅलेस्टाईनला संयुक्त राष्ट्रांचं पूर्ण सदस्यत्व मिळावं या ठरावाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा असतानाही अमेरिकेनं आपला नकाराधिकार वापरत काल हा ठराव रोखला. पॅलेस्टाईनला राष्ट्रसंघाचा सदस्य म्हणून मान्यता द्यावी अशी शिफारस 193 सदस्यांच्या संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण सभेत करण्यात आली. त्यावर अमेरिकेनं व्हेटोचा वापर केला. या ठरावावरील मतदानाच्या वेळी ब्रिटन आणि स्वित्झर्लंड तटस्थ राहिले, तर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या उर्वरित 12 सदस्यांनी ठरावाच्या बाजूनं मतदान केलं. सक्तवसुली संचालनालयानं काळा पैसा प्रतिबंधक कायदा अर्थात PMLA अंतर्गत कारवाई करून राज कुंद्रा या व्यावसायिकाच्या 97.79 कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तेवर टाच आणल्याचं काल सांगण्यात आलं. ईडीनं दिलेल्या माहितीनुसार राज कुंद्राची मुंबईतल्या जुहू इथे स्थित आणि सध्या त्याची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या नावे असलेली निवासी सदनिका, पुण्यातील बंगला आणि कुंद्राच्या नावे असलेले काही समभाग ताब्यात घेण्यात आले आहेत. कथित बिटकॉईन गुंतवणूक अपहार प्रकरणी राज कुंद्राची सध्या चौकशी सुरू आहे. भारतीय तटरक्षक दलानं मुंबईच्या वायव्य किनारपट्टीवर डिझेलच्या कथित तस्करीत सहभागी असलेली भारतीय मासेमारी बोट त्यातील अनधिकृत रोख रकमेसह काल ताब्यात घेतली. 5 खलाशी असलेल्या या बोटीवर 20,000 लिटर इंधन साठवण्यासाठी त्याच्या रचनेत बदल केले असल्याचं आढळून आलं. जर्मनीत म्युनिक इथं सुरू असलेल्या बव्हेरियन आंतरराष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा युकी भांबरी आणि त्याचा फ्रेंच जोडीदार अल्बानो ओलिव्हेट्टी यांच्या जोडीनं पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत सामन्यात रॉबर्ट गॅलोवे आणि इव्हान किंग या अमेरिकन प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीच्या मतदानाला सुरुवात. देशभरातील 102 मतदारसंघात 1,625 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. महाराष्ट्रात नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर आणि चंद्रपूरमध्ये आज मतदान. सर्व मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन. स्वदेशी तंत्रज्ञानाच्या क्रूज क्षेपणास्त्राची डीआरडीओ कडून यशस्वी चाचणी आणि आंतरराष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या युकी भांबरीची फ्रेंच जोडीदारासह उपांत्य फेरीत आगेकूच. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.